आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संसदेत सर्वपक्षीय बैठक सुरू. हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा इशारा. काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना विशेष विमानानं आणण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू. आणि राष्ट्रीय पंचायत राज दिनानिमित्त गोंदिया जिल्ह्यातल्या डव्वा ग्रामपंचायतीला प्रधानमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं बोलावलेली सर्वपक्षीय बैठक नवी दिल्लीत संसद भवन संकुलात सुरू आहे. बैठकीच्या सुरुवातीला 2 मिनिटं मौन पाळून मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह बैठकीच्या अध्यक्षस्थानी असून गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा, काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे, संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू, द्रमुकचे तिरुची शिवा, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे, समाजवादी पार्टीचे रामगोपाल यादव, आम आदमी पार्टीचे संजय सिंह, राष्ट्रीय जनता दलाचे प्रेमचंद गुप्ता, वायएसआर काँग्रेसचे पी व्ही मिथुन रेड्डी, तृणमूल काँग्रेसचे सुदीप बंदोपाध्याय इत्यादी नेते या बैठकीला उपस्थित आहेत. श्रीनगरमध्येही आज सर्वपक्षीय बैठक झाली. या बैठकीत या हल्ल्याचा एकमुखी निषेध करण्यात आला आणि हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी सरकार करत असलेल्या सर्व प्रयत्नांना पाठिंबा देण्याचा ठराव एकमतानं मंजूर झाला. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात जाऊन भेट घेतली. जयशंकर यांनी निवडक देशांच्या राजदूतांशी देखील आज यासंदर्भात चर्चा केली. जर्मनी, जपान, पोलंड, युके आणि रशिया या देशांचे राजदूत यावेळी उपस्थित होते. पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना असतील तिथून शोधून काढून त्यांनी कल्पना केली नसेल अशी शिक्षा करू असा निर्धार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. ते आज बिहारमध्ये मधुबनी इथं राष्ट्रीय पंचायत राज दिनानिमित्त आयोजित जाहीर सभेत बोलत होते.
ये हमला किया है उन आतंकियों को और इस हमले की साजिश रचने वालों को उनकी कल्पना से भी बड़ी सजा मिलेगी. सजा मिल करके रहेगी. अब आतंकियों की बची खुची जमीन को भी मिट्टी में मिलाने का समय आ गया है.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला या दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेल्यांना प्रधानमंत्र्यांनी काही क्षण मौन पाळून आदरांजली वाहिली. दहशतवादाचे बळी ठरलेल्यांना न्याय मिळावा यासाठी आवश्यक तो प्रयत्न केला जाईल. संपूर्ण देश या निर्धारामागं एक दिलानं ठामपणे उभा आहे. मानवतेवर विश्वास असणारे सर्वजण आपल्यासोबत आहेत असं प्रधानमंत्री म्हणाले. यावेळी मोदी यांनी 13,500 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि लोकार्पण केलं. यात जयनगर ते पाटणा दरम्यान धावणाऱ्या नमोभारत रॅपिड रेल्वे आणि सहरसा ते मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनसपर्यंत धावणाऱ्या अमृत भारत एक्सप्रेसचा समावेश आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या 15 लाख नव्या लाभार्थ्यांना प्रधानमंत्र्यांच्या हस्ते स्वीकृतीपत्र प्रदान करण्यात आली. या योजनेच्या 10 लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ताही त्यांनी जारी केला. पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ राज्यात विविध ठिकाणी बंद पुकारला आहे. या हल्ल्यात डोंबिवलीतल्या 3 रहिवाशांचा मृत्यू झाला. या घटनेच्या निषेधार्थ शहरातल्या सर्व राजकीय पक्षांनी आज डोंबिवली बंदचं आवाहन केलं होतं. या आवाहनाला प्रतिसाद म्हणून डोंबिवलीत आज कडक बंद पाळण्यात आला. बीड जिल्ह्यात डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त उद्या होणारा भीमसंगीताचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. अमरावती जिल्ह्यात विविध संघटनांनी उद्या जिल्हा बंदचं आवाहन केलं आहे. जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर तिथं अडकलेल्या राज्यातल्या पर्यटकांची पहिली तुकडी विशेष विमानानं आज पहाटे 3:30 वाजता मुंबई विमानतळावर सुखरूप पोचली. 184 पर्यटकांना मुंबईला घेऊन जाणारं दुसरं विमानही श्रीनगरहून मुंबईकडे रवाना झालं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रीनगर इथं या पर्यटकांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला आणि सुरक्षित प्रवासाकरता या सर्वांना आश्वस्त करून निरोप दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून आज काश्मीरमधल्या जखमी पर्यटकांच्या उपचार आणि वैद्यकीय व्यवस्थेचा आढावा घेतला. गिरीश महाजन यांनी काश्मीरमध्ये लष्करी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या महाराष्ट्रातल्या पर्यटकांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी व्हिडिओ कॉलवरून मुख्यमंत्र्यांचा या पर्यटकांशी संवाद घडवून आणला. या सर्वांवर उपचार करणाऱ्या लष्करी डॉक्टरांचेही मुख्यमंत्र्यांनी आभार मानले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्टवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल. राष्ट्रीय पंचायत राज दिनानिमित्त उत्कृष्ट कामगिरीबद्दल गोंदिया जिल्ह्यातल्या डव्वा ग्रामपंचायतीला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज हवामान कृषी पंचायत पुरस्कार प्रदान करण्यात आला. बिहारमध्ये मधुबनी इथं पंचायत राज मंत्रालयाकडून हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. हा पुरस्कार सरपंच योगेश्वरी चौधरी यांनी स्वीकारला. मानचिन्ह 1 कोटी रुपये रोख आणि प्रमाणपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार कर्नाटकातल्या हसन जिल्ह्यातल्या बिरधळी ग्रामपंचायतीनं मिळवला आहे, तर तिसरा क्रमांक बिहारमधल्या समस्तीपूर जिल्ह्यातल्या मोतीपूर ग्रामपंचायतीला मिळाला आहे. भारतातल्या पोलाद उद्योगात शून्य आयात करून फक्त निर्यातीवर लक्ष केंद्रित करण्याची गरज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केली. मुंबईत बॉम्बे एक्झिबिशन सेंटरमध्ये आज आयोजित केलेल्या इंडिया स्टील 2025 आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचं उद्घाटन दूरस्थ पद्धतीनं केल्यानंतर ते बोलत होते. राष्ट्रीय पोलाद धोरणाअंतर्गत निर्धारित केलेल्या महत्वाकांक्षी उद्दिष्टांवर त्यांनी यावेळी प्रकाश टाकला. 2030 देशातलं पोलाद उत्पादन 30 कोटी टनापर्यंत वाढवण्याचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं.
रॉ मटेरियल सिक्युरिटी एक बड़ी चिंता है. हम अभी भी निकेल, कोकिंग कोल और मैंगनीज के लिए आयात पर निर्भर है और इसलिए हमें ग्लोबल साझेदारियों को मजबूत करना होगा, सप्लाई चेन्स को सिक्योर बनाना होगा, टेक्नोलॉजी अपग्रेड करने पर फोकस करना होगा, हमें और तेजी से एनर्जी एफिशिएंट, लो एमिशन और डिजिटली एडवांस टेक्नोलॉजी की ओर बढ़ना होगा.
भारत सध्या 2.5 कोटी टन पोलाद निर्यात करण्याचं उद्दिष्ट ठेवून काम करत असून 2047 पोलाद उत्पादन क्षमता 50 कोटी टनापर्यंत वाढवण्याचं उद्दिष्ट असल्याचंही ते यावेळी म्हणाले. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स यांचा सामना होत आहे. बंगळुरू इथं थोड्याच वेळात 7:30 हा सामना सुरू होईल. राजस्थाननं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. पुरुषांमध्ये प्रोस्टेट आणि जननेंद्रियाच्या कर्करोगाबद्दल जागरुकता आणण्यासाठी मुंबईच्या टाटा स्मारक केंद्रानं मेन कॅन हा उपक्रम सुरू केला आहे. यात कर्करोगाची लक्षणं नियमित तपासण्याचं आणि लवकर निदान होण्याचं महत्व तसंच प्रभावी उपचार याबद्दल माहिती दिली जाणार आहे. राज्यात अमरावती, कोल्हापूर, नाशिक आणि सोलापूर इथं प्रादेशिक अवयव प्रत्यारोपण केंद्रांची स्थापना होणार आहे. सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आज मुंबईत ही माहिती दिली. अवयवदानाच्या प्रक्रियेत पारदर्शकता आल्यानं राज्यात अवयवदान आणि प्रत्यारोपण प्रक्रियेला गती मिळत आहे असं ते म्हणाले. हवामान. गेल्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. विदर्भात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात लक्षणीय वाढ, तर मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी तसंच कोकण आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी किंचित वाढ झाली. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान ब्रह्मपुरी इथं 45.6 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. येत्या 2 दिवसात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संसदेत सर्वपक्षीय बैठक सुरू. हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा इशारा. काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना विशेष विमानानं आणण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू. आणि राष्ट्रीय पंचायत राज दिनानिमित्त गोंदिया जिल्ह्यातल्या डव्वा ग्रामपंचायतीला प्रधानमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार. Thank you.